नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भाषा ही सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा, अभिधम्म दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. लॉरेन्स बिश्नोई टोळीतल्या निशाणेबाजाला हरियाणातल्या पानिपत इथून अटक. रेल्वे प्रवासासाठीचं आरक्षण आता 120 ऐवजी 60 दिवस आधी करता येणार. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र वसंत चव्हाण यांना उमेदवारी. आणि न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी पहिल्या डावात भारताच्या सर्व बाद 46 धावा. विराट कोहलीसह 5 खेळाडू शून्यावर बाद. आता सविस्तर बातम्या. भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करून देतो, असं त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्व तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरु असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला. आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित नागरिकत्व कायद्याच्या कलम 6 अ ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयानं आज 4-1 अशा बहुमतानं कायम ठेवली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आसाम करार हा बेकायदेशीर स्थलांतरांच्या समस्येवरचा राजकीय उपाय होता, असं निरीक्षण न्यायालयानं हा निर्णय देताना नोंदवलं. 1985 आसाम करारानंतर कलम 6 अ समाविष्ट करण्यात आलं होतं. 2019 साली आसाममधल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसाठी हे कलम आधारभूत मानलं गेलं होतं. कलम 6 अ ने आसामसाठी एक विशेष तरतूद तयार केली, ज्याद्वारे 1 जानेवारी 1966 पूर्वी बांगलादेशातून आलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना त्या तारखेपर्यंत भारताचे नागरिक मानलं गेलं. दिवाळीपूर्वी बाजारातली कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आज नाशिक ते दिल्ली कांदा एक्सप्रेस रेल्वेगाडी रवाना करण्यात आली. 1600 मेट्रिक टन कांदा घेऊन निघालेली ही विशेष रेल्वेगाडी येत्या 20 ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं पोहोचणार असून त्यानंतर हा कांदा दिल्लीतल्या घाऊक बाजारपेठांमध्ये वितरित केला जाईल. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज ही माहिती दिली. लखनौ, वाराणसी आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये देखील लवकरच कांदा एक्सप्रेस गाड्या रवाना होतील अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील आणखी एका निशाणेबाजाला हरियाणातील पानिपत इथून अटक केली आहे. सुखा असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. बिश्नोई गँगकडून सलमान आणि त्याच्या कुटुंबियांना अनेकदा धमक्या दिल्या गेल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 14 ऑक्टोबर रोजी आरोपीने समाज माध्यमावरच्या बनावट खात्यावरून 4 विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात 3 आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे 2 विमानांना उशीर झाला तर 1 विमान रद्द करावं लागलं होतं. गेल्या जून महिन्यात राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं घेतलेल्या यूजीसी नेट 2024 परीक्षेचा निकाल उद्या 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. संस्थेने समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. रेल्वेनं प्रवासाच्या आरक्षणाची आगाऊ कालमर्यादा निम्म्यावर आणली आहे. आता प्रवाशांना प्रवासाच्या 60 दिवसांआधी आरक्षण करता येणार आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरु होणार असल्याचं रेल्वे मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. सध्या प्रवासाच्या 120 दिवस म्हणजे सुमारे 4 महिने आधीच आरक्षण करता येतं. या निर्णयाचा सध्या तिकीट आरक्षित केलेल्या नागरिकांच्या प्रवासावर काहीही परिणाम होणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी आरक्षणाची ही कालमर्यादा पूर्वीप्रमाणे 365 दिवस असेल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं देश तसंच राज्यांच्या विकासासाठी जनहितासाठी अनेक निर्णय घेतले असून प्रवक्त्यांनी सरकारची कामं तसंच पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडावी अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. जोपर्यंत प्रवक्ते आणि प्रसिद्धीप्रमुख म्हणून आपण हे मुद्दे मतदारांसमोर मांडणार नाही तोपर्यंत ते तळागाळापर्यंत पोहोचणार नाहीत याकडे त्रिवेदी यांनी लक्ष वेधलं. मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तीकर विभागास सहकार्य करावं असं आवाहन आयकर उपसंचालक अनिल खडसे यांनी केलं आहे. काळा पैसा वापरला जात असल्याची किंवा रोख रकमेचे वाटप होत असल्याची अथवा रोख रकमेची हालचाल होत असल्याबाबत विश्वसनीय माहिती मिळाल्यास 1800-233-55 या टोल फ्री क्रमांकावर अथवा 94-33-90-98 या क्रमांकावर व्हॉट्सअप संदेश पाठवावा असं आवाहन खडसे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पत्रकाद्वारे ही घोषणा केली. रवींद्र हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे इथं विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज कन्नड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. स्ट्रॉंग रूम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनानं केलेल्या सर्व पूर्वतयारीचं त्यांनी अवलोकन केलं. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण करत असलेल्या कामाबाबत पूर्ण माहिती असायला हवी, तसंच मतदान केंद्र, त्याचा परिसर, मतदान यंत्र, त्याची प्रक्रिया, तसंच मतदान केंद्रावर मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्याने वेळोवेळी आढावा घेण्याची सूचना स्वामी यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळ्यातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधीक्ष अरविंद निकम यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिरसाठ हे महापालिकेत 15 वर्ष नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी 7:10 प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या युट्यूब चॅनलवरूनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. कसोटी क्रमवारीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या 46 धावात तंबूत परतला. भारताची ही देशातली सर्वात कमी आणि एकूण 3 क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. बंगळुरुमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. विराट कोहलीसह भारताचे एकूण 5 खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं 20 आणि यशस्वी जयस्वालनं 13 धावा केल्या. मॅट हेनरीनं 15 धावात 5 तर विल्यम ओरुक्यानं 12 धावात 4 बळी घेतले. या कसोटीचा हा दुसरा दिवस आहे. पावसामुळे काल पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. आजचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या 3 बाद 180 धावा झाल्या होत्या. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंतजीत सिंग याने स्किट फायनल शॉटगन स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं तर मैराज खान याला 6व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तत्पूर्वी आज महिलांच्या स्किट फायनलमध्ये गनेमत सेखॉन 6व्या स्थानापर्यंतच पोहोचू शकली. धाराशिव नगरपालिकेतील विविध घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील कचरा संकलन आणि प्रक्रिया प्रकल्पात हा घोटाळा झाल्याचा आरोप होता. भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे आणि विधिमंडळात मागणी करून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी राज्य पोलीस महासंचालकांच्या आदेशावरून विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज अश्विनी पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनारूढ झाली. अश्विनी पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली असून तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्या पक्षकारांची तडजोड पात्र दिवाणी तसंच फौजदारी अपिलं उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरता ही एक सुवर्णसंधी आहे. संबंधित पक्षकारांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भाषा ही सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा, अभिधम्म दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन, लॉरेन्स बिश्नोई टोळीतल्या निशाणेबाजाला हरियाणातल्या पानिपत इथून अटक, रेल्वे प्रवासासाठीचं आरक्षण आता 120 ऐवजी 60 दिवस आधी करता येणार आणि न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या सर्व बाद 46 धावा, विराट कोहलीसह 5 खेळाडू शून्यावर बाद। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता।